नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी सविता बर्वे तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांकां सायप्रस भोंवडेच्या दुसऱ्या दिसा निकोसियातल्या राष्ट्रपती भवनात विधीपूर्वक येवकार दिलो. सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्टोडावलिडीस हांणी आयज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांकां सायप्रसचो सगळ्यांत व्हडलो नागरी भोवमान ग्रँड कॉलर ऑफ दी ऑर्डर ऑफ दी मकारियोस थर्ड भेटयलो. ह्या भोवमाना खातीर प्रधानमंत्र्यांनी तांचे उपकार मानले. उपरांत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सायप्रसच्या राष्ट्राध्यक्षा वांगडा प्रतिनिधी पांवड्यावेली उलोवणी केली. ह्या उलोवपांत वेपार, गुंतवणूक, मुळावी बांदावळ, तंत्रगिन्यान ह्या मुखेल विशयाचेर चर्चा जाली.
अध्याय लिखने का एक स्वर्णिम अवसर है. आज राष्ट्रपति जी और मैंने द्विपक्षीय संबंधों के सभी पहलुओं पर व्यापक चर्चा की. क्रॉस बॉर्डर टेररिज्म के विरुद्ध भारत की लड़ाई में साइप्रस के सतत समर्थन के लिए हम बहुत बहुत आभारी हैं. आतंकवाद, ड्रग्स और आर्म्स की तस्करी की रोकथाम के लिए हमारी एजेंसीज के बीच रियल टाइम इन्फॉर्मेशन एक्सचेंज का मैकेनिज्म तैयार किया जाएगा. साइप्रस के विजन 2035 और विकसित भारत 2047 के विजन के कई पहलुओं में समानता है.
हे वेळार दोनूय देशांमधले संबंध आणिक घटमूट करपाच्या उपाय योजनेचेर भासाभास झाली. कर्मचारी भविष्य निधी संघटना म्हळ्यार ईपीएफओन वांगड्यांक अनधिकृत एजंटांकडल्यान संपर्क करप टाळचे, तशेंच फुकट आनी सुरक्षित ऑनलाईन सेवा खातीर अधिकृत ईपीएफओ पोर्टलाचो वापर करचो अशें आवाहन केलां. ईपीएफओन आपली सेवा बेगोबेग, पारदर्शक आनी वापरप्यांक सोपे करपा खातीर जायत्यो सुदारणा केल्यात अशें कामगार आनी रोजगार मंत्रालयान सांगलें. भारतान कार्यक्षमताय, गती आनी अचूक वेवस्थापनाच्या बळग्यार फाटल्या 10 वर्सांत आपत्ती वेवस्थापनाच्या मळार म्हत्वाची कामगिरी केल्या अशें केंद्रीय घरमंत्री अमित शहा हांणी म्हळां. आयज नवी दिल्लीत राज्य आनी संघराज्याच्या रिलीफ आयुक्त आनी आपत्ती प्रतिसाद दळांच्या परिशदेत उलयतना तांणी सांगलें,
10 साल के अंदर एनडीएमए, एनडीआरएफ और सीडीआरआई, ये तीन संस्थाओं ने भारत को आपदा प्रबंधन के क्षेत्र में ग्लोबल लीडर बनाने के करीब ले जाकर खड़ा कर दिया. ये हम सब के लिए बड़ा आनंद का विषय. एनडीएमए ने नीति विषयक संरचना करना, शोध कार्य करना, अनेक प्रकार के अभ्यास के लेखों को लोगों तक पहुंचाना, कई एप्स बनाना और ओवरऑल कोऑर्डिनेशन नीति विषयों का एनडीएमए ने बहुत अच्छा किया है.
वेगवेगळ्या प्रकारच्या संकष्टात सोडवणुके खातीर जिल्हो पावण्यार आपत्ती व्यवस्थापन येवजण असप महत्वाचे असे सांगून शहा हांणी फुडल्या 90 दिसात दरेका जिल्ह्या खातीर जिल्हो आपत्ती व्यवस्थापन येवजण तयार करपाची सुचवणी राज्यांक दिल्या. केंद्र सरकारान आयज 16 जनगणने खातीर अधिसुचवणी जारी केली. जनगणना 2 पावण्यार जातली. जम्मू काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडातल्या बर्फाळ वाठारांनी 1 ऑक्टोबर 2026 सावन, जाल्यार उरिल्ल्या राज्यांनी 1 मार्च 2027 सावन जनगणना सुरू जातली असे घर मंत्रालयान जारी केल्या सुचवणेत म्हटला. जनगणनेच्या पहिल्या पावंड्यार घरांची वरळी, मालमत्ता आणि सुविधांविषयी माहिती एकठांय करतले, जाल्यार दुसऱ्या पावंड्यार लोकसंख्याशास्त्रीय, समाजीक, अर्थिक आणि जाती संबंधी माहिती एकठांय करतले. पहिली वर्साक एकेच फावट जावपी नर्सिंग अधिकारी भरती साधारण पात्रताय चाचणी आता वर्साक 2 फावटी जातली अशें भलायकी आनी कुटुंब कल्याण मंत्रालयान सांगला. ह्या उपक्रमाक लागून वेळार भरती आनी अखंड दुयेंती जतनाय सेवा सुनिश्चित जातली. संरक्षण सायबर संस्थेन आयज राष्ट्रीय पावंड्यार सायबर सुरक्षा घटमूट करपा खातीर सायबर सुरक्षा सराव सुरू केलो. राष्ट्रीय पावण्यावेली संस्था आणि संरक्षण क्षेत्रातले 100 परस चढ भागधारक ह्या कार्यावळीत वाटेकार जातात. हो सराव ह्या महिन्याच्या 27 मेरेन चालू उरतलो. इस्रायल आणि इराण हांच्या मदीं झूज आयज सेगीत 4थ्या दिसा चालू आसा. झूज थांबोवपाचे आंतरराष्ट्रीय यत्न जाले तरी दोनूय वटांनी एकमेकांचेर क्षेपणास्त्र हल्ले सुरू आसात. आयज सकाळी इराणान इस्रायलच्या तेल शुद्धीकरण कारखान्याक लक्ष्य केले. ह्या हल्ल्याक लागून दोनूय देशांतल्या शेकड्यांनी लोकांक मरण आयला आणि मालमत्तेचे व्हड प्रमाणात लुकसाण जाला. भारतीय हवामान खात्यान दर्यादेगेवेल्या कर्नाटक, कोंकण आणि गोयातल्या कांय सुवातींनी आयज घोग्यांनी पावस पडपाचो अदमास उक्तायला. तशेंच फुडल्या 2 ते 3 दिसात छत्तीसगड, गुजरात, केरळ आणि ईशान्य राज्यातल्या कांय वाठारांनी चड प्रमाणात पावस पडपाची शक्यताय आयएमडीन उक्तायल्या. अल्टिमेट टेबल टेनिस सीझन 6च्या निमाण्या खेळात मुंबईच्या यू मुंबा पंगडान जयपूर पॅट्रियट्स पंगडाचेर 8-8-4 अशी मात करून वस्तादपण मेळयले. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आमचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले फाल्यां सकाळीं 8:40 नमस्कार.